आकाशवाणी नागपूर, आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अनुसूचित जाती आणि जमाती दर्जा फक्त हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्मियांनाच मिळू शकेल असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. 8 तास आधी रेल्वे तिकीट रद्द केल्यास कुठलाही परतावा नाही, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. राजमाता जिजाऊ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, नागपुरातून सेवेला प्रारंभ आणि येत्या काही तासात यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माची अनुयायी असणारी व्यक्तीच अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या फायद्यांसाठी दावा करू शकेल. ख्रिस्ती धर्मासारख्या इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीची अनुसूचित जातीची श्रेणी रद्द होईल असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या 3 धर्मांव्यतिरिक्त इतर धर्मात धर्मांतर केलेली कोणतीही दलित व्यक्ती अनुसूचित जाती आणि जमातींवरच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यांचं उल्लंघन झाल्याचा दावा करू शकत नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. आंध्र प्रदेशातल्या एका ख्रिस्ती धर्मगुरुनं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर न्यायमूर्ती पी के मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. संबंधित याचिकाकर्त्यानं यापूर्वी आपल्यासोबत जातीय भेदभाव आणि छळ होत असल्याचा दावा करत काही जणांविरुद्ध खटला दाखल केला होता. मात्र आरोपींनी हा खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकाकर्त्यानं ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केल्यामुळे त्याची अनुसूचित जातीची श्रेणी रद्द होत असल्याचा निर्णय उच्च न्यायालयानंही दिला होता. पश्चिम आशियात सुरू असलेल्या गंभीर परिस्थितीचे परिणाम दीर्घकाळ राहतील, त्यामुळे आपल्याला अशा परिस्थितीसाठी एकजूट दाखवावी लागेल याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पश्चिम आशियातील संघर्षावर त्यांनी आज राज्यसभेत निवेदन दिलं, त्यावेळी ते बोलत होते. नाशिकमधल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन दिलं. या प्रकरणात आतापर्यंत 8 गुन्हे दाखल झाले असून तपास सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विशेष तपास पथकामार्फत प्रकरणाचा तपास सुरू असून या पथकाचं नेतृत्व महिला अधिकाऱ्याकडे दिल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान जादूटोणा तसंच दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या बनावट कॅप्टन अशोक खरात याच्या कोठडीत नाशिकच्या न्यायालयानं 5 दिवसांची वाढ केली आहे. नागपुरात भारत सरकारचे अनेक विभाग आणि संस्था कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या विविध योजना आणि उपक्रम या संस्था राबवत आहेत. या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सर्व संस्था आणि विभागात संवाद आणि सहकार्य असणं आवश्यक आहे. त्यासाठी आंतरमाध्यम प्रसिद्धी समन्वय समिती महत्वपूर्ण कार्य करते असं प्रतिपादन पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागाच्या महानिदेशक सीमावत्स शर्मा यांनी केलं. पत्र सूचना कार्यालयाद्वारा आयोजित आंतरमाध्यम प्रसिद्धी समन्वय समितीची बैठक आज नागपुरातील चिटणवीस सेंटर इथं पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या. मुंबई आणि पुण्यानंतर ही बैठक नागपुरात आयोजित करण्यात आली असून डिजिटल प्रसिद्धीसाठी क्षमतावर्धन कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस शर्मा यांनी प्रतिपादित केला. पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या उपसंचालक जयदेवी पुजारी स्वामी यांनी विविध विभागांद्वारा राबवल्या जाणाऱ्या योजना आणि उपक्रमांची प्रसिद्धी करण्यासाठी पत्र सूचना कार्यालय करत असलेल्या कामावर यावेळी प्रकाश टाकला. एनएडीटी, टपाल खातं, रेल्वे, एम्स, एनडीआरएफ, आयआयएम, बीएसएनएल, एनटीपीसी, एनएचएआय, दूरदर्शन, आकाशवाणी यांसारख्या केंद्र सरकारच्या 40 पेक्षा अधिक संस्थांनी या बैठकीत सहभाग नोंदवला. भारतीय रेल्वेनं तिकीट रद्द करण्याच्या शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासाला 8 तास शिल्लक असताना रेल्वेचं तिकीट रद्द केलं तर कुठलाही परतावा मिळणार नाही अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली.
लोगों की मैक्सिमम ब्लैक वाला टिकट खरीदने की जो टेंडेंसी होती है वो होती है 24 आवर्स पहले, तब वो कोई भी प्राइस देने के लिए तैयार होता है ब्लैक का टिकट खरीदने के लिए. तो एजेंट्स का वो जो इंसेंटिव है लास्ट मिनट वाला, उसको समाप्त करने के लिए 8 घंटे से पहले नो रिफंड.
सध्या 4 तास आधी तिकीट रद्द केलं तर कुठलाही परतावा मिळत नाही. प्रवास सुरू व्हायला 72 तासापेक्षा कमी वेळ आणि 24 तासापेक्षा जास्त वेळ शिल्लक असेल तर रेल्वेच्या भाड्याच्या 25% शुल्क आकारलं जाईल. सध्या 48 तासापेक्षा जास्त आणि 12 तासापेक्षा कमी कालावधीत तिकीट रद्द केलं तर 25% शुल्क कापलं जातं. प्रवासाला सुरुवात करायला 24 तासापेक्षा जास्त आणि 8 तासापेक्षा कमी वेळ शिल्लक असेल तर 50% रद्दीकरण शुल्क आकारलं जाईल. सध्या 12 तासापेक्षा कमी आणि 4 तासापेक्षा जास्त वेळ असेल तर 50% शुल्क आकारलं जात होतं. प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रवास सुरू व्हायच्या 1/2 तास आधीपर्यंत प्रवास सुरू करण्याचं ठिकाण बदलण्याची सुविधा रेल्वेनं उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी चार्ट तयार व्हायच्या आधीच प्रवास सुरू करण्याचं ठिकाण बदलता येत होतं. राजमाता जिजाऊ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचं लोकार्पण मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडलं. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांसह विधिमंडळ सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 2x3 आसन रचनेच्या या बसमध्ये 56 जणांची आसन व्यवस्था आहे. ही बस राज्याच्या कानाकोपऱ्यात नागरिकांना वाहतूक सेवा देईल असं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
राज्यामध्ये पहिल्यांदा 3000 स्मार्ट बसेसचं लोकार्पण या महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि प्रामुख्याने खेड्यापाड्यातल्या प्रवाशांसाठी आज आम्ही केलेलं आहे. 56 आसनाची व्यवस्था असलेल्या ह्या 2x3 बसेस टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातले जे आमचे एसटी स्थानक आहेत त्या ठिकाणी आजपासून त्याचं लोकार्पण करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. राजमाता जिजाऊ हे नामकरण केलेल्या ह्या बसेसचं लोकार्पण आज ह्या विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये करण्यात आलेलं आहे.
या योजनेअंतर्गत पहिल्या 50 बसेस नागपूर इथून सेवा देण्यास सुरुवात करत आहेत. या उपक्रमामुळे सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, सक्षम आणि प्रवासी केंद्रित होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदे सुधारणा विधेयक 2026 आज विधानसभेत मंजूर झालं. कुळाला मालकी हक्क दिल्यानंतर 10 वर्षांनी विक्री परवानगी देताना आकारायची 40% रक्कम रद्द करणं, वर्ग 2 जमीन वर्ग 1 करूनच खरेदी करणं आदी तरतुदी यात आहेत. औद्योगिक वापरासाठी जमीन खरेदी करताना आवाक्याबाहेरची परिस्थिती निर्माण झाली तर खरेदीला मुदतवाढ देण्याची तरतूद यात आहे. यानुसार जमीन खरेदी करून 10 वर्ष झाली असतील आणि ती वापरात आली नसेल तर 3 वर्षांची तसंच 15 वर्ष झाली असतील तर 3 वर्षांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. विधान परिषदेचे माजी सदस्य आणि माजी मंत्री दत्ता मेघे यांच्या निधनाबद्दलचा शोक प्रस्ताव आज विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी वाचून दाखवला. मेघे यांचा अल्प परिचयही त्यांनी वाचला. त्यानंतर सर्व सभासदांनी 2 मिनिटं मौन पाळून मेघे यांना श्रद्धांजली वाहिली. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल तुटवडा होईल अशा आशयाचा मेसेज 2 दिवसांपूर्वी समाज माध्यमावर पसरल्यानं चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा दिसून येत आहेत. जिल्हा प्रशासन सज्ज असून चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची पेट्रोल आणि डिझेलची टंचाई नाही. नागरिकांनी उगाच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी केलं आहे. भंडारा जिल्ह्यात महसूल विभागात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांवर नोकरी मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासनानं कारवाई करत 7 जणांची प्रमाणपत्र बनावट असल्याचं उघड केलं. यापैकी 3 जणांना बडतर्फ, 3 जणांना निलंबित करण्यात आलं असून एका नायब तहसीलदाराविरोधात बडतर्फीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. राज्याच्या विषमुक्त अन्नधान्य निर्मितीसाठी नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्याच्या दृष्टीनं कृषी विभाग आणि आत्मा यांच्या सहकार्यानं अकोल्यात राज्यातील पहिली शेतीशाळा आयोजित करण्यात येणार आहे. 11 एप्रिल रोजी होणाऱ्या या शेतीशाळेत शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचं तंत्र, विषमुक्त उत्पादनाचं महत्व तसंच खर्चात बचत करून उत्पादन वाढवण्याच्या पद्धतींबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे. येत्या काही तासात विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, ताशी 30-40 किलोमीटर वेगानं वारे आणि अत्यंत हलक्या ते हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज सकाळपासून अधूनमधून नागपुरात देखील ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा वाढला आहे. आगामी 1-2 दिवसात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात हलक्या पावसासह वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अनुसूचित जाती आणि जमाती दर्जा फक्त हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्मियांनाच मिळू शकेल असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. 8 तास आधी रेल्वे तिकीट रद्द केल्यास कुठलाही परतावा नाही, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. आणि राजमाता जिजाऊ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, नागपुरातून सेवेला प्रारंभ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.